योहानाचे शुभवर्तमान याचा 7वा अध्याय। यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहुदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते, म्हणून त्यास यहुदी या प्रांतात फिरावेसे वाटले नाही। यहुद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता, म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, तू इथून निघ आणि यहुदिया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत। जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही, तू या गोष्टी करीत असेल तर स्वतः जगाला प्रगट हो। कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते। त्यावरून येशू त्यांना म्हणाला, सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही, तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे। जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही, पण हे माझा द्वेष करते, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांची कामे वाईट आहेत। तुम्ही सणाला वर जा, मी या सणाला आत्ताच वर जात नाही, कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही, असे त्याने सांगून तो गालील प्रांतात राहिला। पण त्याच्या भाऊ सणाला वर गेल्यावर तो सुद्धा उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला। तेव्हा यहुदी त्या सणास शोधीस होते आणि म्हणत होते, तो आहे तरी कोठे? आणि लोकांतरी त्याच्याविषयी पुष्कळ कुजबूज सुरू झाली। कोणी म्हणत होते तो चांगला आहे, दुसरे कोणी म्हणत होते नाही तो लोकांस फसवतो। तरी यहुदी यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे। मग सण अर्धा आटोपल्यावर येशूवर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला। तेव्हा यहुदी आश्चर्य करून म्हणू लागले, शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? त्यावरून येशू त्यांना उत्तर देऊन म्हटले, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याचे आहे। जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगेल त्यालाही शिकवण देवापासून आहे। किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल। जो आपल्या मनाचे बोलतो तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनिती नाही। मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही, तुम्ही मला ठार मारायला का पाहता? लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, तुला भूत लागले आहे, तुला ठार मारायला कोण पाहतो? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता। मोशेने तुम्हास सुंता लावून दिली, तरी ती मोशेपासून नाही पण पूर्वजापासून आहे, आणि तुम्ही शब्दात दिवशी मनुष्याची सुंता करता। मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्दात दिवशी होते तर मी शब्दात दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले, यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा। यावरून यरुश्लेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना, पहा तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत। हाच ख्रिस्त आहे हे खरोखर अधिकाऱ्यांना कळले आहे काय? तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे, पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला आहे हे कोणालाही कळणार नाही। यावरून येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता, तरीही मी आपण होऊ आलो नाही। ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्यास तुम्ही ओळखत नाही, मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे। यावरून ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकत नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती। तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हापेक्षा तो काही अधिक करणार आहे। लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबूज करत आहे हे परुषांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परुषांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले। यावरून येशू त्यांना म्हणाला, मी आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे। तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही, आणि जेथे मी असेल तेथे तुम्ही येऊ शकणार नाही। यामुळे यहुदी आपसात म्हणाले, हा आपल्याला सापडणार नाही, असा हा कोठे जाईल? हा ग्रीक मधील आपल्या पांगलेल्या यहुदी लोकास जाऊन त्यास शिकविल काय? हा जे म्हणतो की तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हाला सापडणार नाही, आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही, हे म्हणणे काय आहे? मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील। ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तो आत्मा मिळणार होता। त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते। लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, खरोखर हा तो संदेष्ट आहे। कित्येक म्हणाले, हा ख्रिस्त आहे। दुसरे कित्येक म्हणाले, ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दाविद होता त्या बेतलहेमातून ख्रिस्त येईल असं शास्त्रलेख म्हणत नाही काय? यावरून त्यांच्यामुळे लोकात फूट झाली. त्यांच्यातील कित्येक जण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाही. मग कामदार मुख्य याजकाकडे परीक्षांकडे आले तेव्हा ते त्यांना म्हणाले, तुम्ही त्यास का आणले नाही? कामदाराने उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलत नाही. तेव्हा परीक्षांनी उत्तर दिले, तुम्ही पण फसलात काय? अधिकाऱ्यापैकी किंवा परीक्षांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्याच्यातला एक असलेला निकदेम त्याला म्हणाला, एखाद्या मनुष्याचे ऐकणे अगोदर आणि तो काय करतो याची माहिती घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय? त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही पण गालिल प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालिल प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही. मग ते सर्वजण आपापल्या घरी गेले.